हेलो सर जी, अशोक पाटिल परांठे स्कीम से। आपने हमारे नमस्कार नमस्कार अगला ब्रॉडवे तुम्ही इन्क्वायरी केली होती, तर त्या संदर्भात म्हटलं की तुम्हाला आवडला नाही आवडला वगैरे, त्या संदर्भात बोलूया काय तुमचं कसं होतं। बरोबर बरोबर ओके 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 ओके। आता तर इमिजिएट तुमचं काय होत आहे, जर काही डिस्काउंट वगैरे वर्कआउट होत असेल तर? जेसीबी तार याला सही हो। बर बर बर, ते डायरेक्ट कमी केलं की सॅलरी कट आईला? ओके 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 बर 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 ओके 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 ओके। तुमचं 3 BHK ची तुमची रिक्वायरमेंट आहे ना? हो हो तेच ना। बर 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 ठीक आहे। घेणं न घेणं ती गोष्ट थोडीशी पुढची बोलू आपण। या वीकेंडला आमचा अजूर म्हणून जो प्रोजेक्ट आहे जिंजर हॉटेल तिकडला, इनकेस तो एकदा बघता येईल का तुम्हाला? बर बर ओके ओके। आपला 1200 square foot कार्पेटचा फ्लॅट आहे तिथे हजूरचा, कमिंग डिसेंबर पर्यंत पोझिशन होऊ शकते। RCC झालेला आहे, ब्रिकवर्क झालेलं आहे, 12 मजल्याची बिल्डिंग परत काम झालंय। हो हो जिंजरच्या मागे ओके ओके। आता टाइमिंग तुम्हाला वाटतं का ठीक आहे, फक्त इनकेस तुम्ही बालेवाडी हाय स्ट्रीटचा एरिया बघितलाय का? तिकडं जशा पद्धतीची तिकडे डेव्हलपमेंट झाली आहे ना, साधारण पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या टेन्युअर मध्ये त्या जो तातोडेचा रस्ता आहे ना, त्या रोडवर कशी डेव्हलपमेंट होणार आहे? कारण नाही, झोपडपट्टी 5 बाजूला आहे, विजन मॉल आहे ना, त्याच्या 5 बाजूला झोपडपट्टी आहे का तर आहे, ते तुम्ही म्हणता ते म्हणजे सूर्यप्रकाश इतकं तेवढंच कटू सकते आहे। ओके, जसा तो पुणे स्टेशनचा सराउंडिंग एरिया, तर तसंच जर बघितलं तर तो एवढा चांगला प्राईम लोकेशन असं म्हटलं तरी त्या एरियामध्ये तसा प्रकार आहे। बरं आहे, तसं आपल्याला तसं नाही पण बरोबर। इकडे तुम्ही इकडे बघून घ्या, आवडला असं डेफिनेटली तुम्ही तिथनं रिकाम मागे जाणार नाही अशी ऑफर देतो। साधारण 500 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे, पाचशे फ्लॅट आणि साधारणपणे 36 दुकान आहेत. चार बिल्डिंगचा ताबा देऊन झाले, लोक राहायला आले, कम्युनिटीज वगैरे तयार आहेत. पाचव्या बिल्डिंगचा 15 दिवसात ताबा देतोय. ज्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट अवेलेबल आहेत ते येत्या डिसेंबर पर्यंत तयार होत आहेत. आणि दोन बिल्डिंग ज्या त्याला वेळ आहे, दुसरं जवळपास 2-2.5 वर्ष वेळ आहे, पण त्याचा हा सोसायटी ऑपरेशनल त्या विकेंडला जर तुम्हाला वेळ असेल तर बघता पाहिजे. जिंजर हॉटेलच्या बाजूला विजन वन मॉल, तिकडनं एक वाय शेप मध्ये रस्ता आत आलाय, तर त्या रस्त्यावर आपला प्रोजेक्ट आहे. नाही तो 80 फुटी सँक्शन डीपी रोड आहे, आता अजून पूर्ण डेव्हलप नाही झालेला, पुढच्या साधारण वर्षभरात पूर्ण डेव्हलप होऊन जाईल. आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये ऑलरेडी कॉर्पोरेशनचं पाणी वगैरे त्या गोष्टी आलेल्या आहेत. येस येस येस, पाठवून देतो पाठवून देतो. हो हो पाठवतो पाठवतो. ब्रॉडवे काही जर आपण कमी करू शकू, डिस्काउंट वगैरे करू शकू, फक्त तो थोडासा प्रीमियम आहे, तर तो प्रीमियम नेस राहिलच ना त्याचा. पण त्याच्या तुलनेत ऑलमोस्ट तेवढाच एरिया, बजेट थोडस बऱ्यापैकी कमी आहे असं आपल्याला आजीवरच्या बाबतीत म्हणता येईल. तसं आपण आजूरला पण सगळे कन्व्हिनियन्स ब्रॉडवे सारखे आहेत. बरोबर बरोबर. आजूर आजूरच्या साधारण 1 किलोमीटर रेडियस मध्ये कमीत कमी 8-10 शाळा आहेत. ब्लॉसम पब्लिक स्कूल आहे, इंदिरा किड्स आहे, अश्विन इंटरनॅशनल स्कूल आहे, पोद्दार स्कूल आहे, इंदिरा कॉलेज आहे पाठीमागे, बालाजी कॉलेज आहे पाठीमागे, डीवाय पाटील कॉलेज आहे, 8-10 एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे पाठवून देतो पाठवून देतो. रविवारी वाटलं तर जरा वेळ मिळाल तर बघा, म्हणजे आपण एकदा बघून घेऊ. रविवारी सकाळी एकदा आठवण करू तुम्हाला. चालेल चालेल, बोलू रविवारी सकाळीला. येस सर येस सर येस 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 ओके 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 हां हां.